श्री दासबोध दशक 19वा शिकवण समास पहिला लेखन क्रिया निरूपण
श्री राम ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती वाटोळे सरळे मुकळे वोतले मसीचे काळे कुळकुळी तवळी चालिल्या ढाळे मुक्त माळा जैशा अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैस काने नीट आडव्या मात्रा त्याही नीट आकुर्ली वेलांड्या पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहात गेले ये का टाकेची लिहिले ऐसे वाटे अक्षराचे काळे पण टाकाचे ठोसर पण तैसे चिवण वाकाण सारखेची वोळी सवोळी लागेना आकुर्ली मात्रा भेदीना खालिले वोळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर पान शिशाने रेखाटावे त्यावरी नेमकचे ल्याहावे दुरी जवळी न भावे अंतर वोळीचे कोठे शोधासी आडेना चुकी पाहाता सापडेना गरज केली हे घडेना लेखका पासुनी ज्याचे वय आहे नूतन त्याने ल्याहावे जपून जनासी पडे मोहन ऐसे करावे बहुबारिक तरुणपणी कामानये म्हातारपणी मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे भोवते स्थळ सोडून द्यावे मध्येची चमचमीत ल्याहावे कागद झडताही झडावे न लगेची अक्षर ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा प्राणी मात्रास उपजेहेवा ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक काया बहुत कष्ट वावी उत्कट कीर्ती उरवावी चटकलावनी सोडावी काही एक घट्य कागद आणावे जपून नेमस्त खळावे लिहिण्याचे सामे असावे नानापरी सूर्या कातर्या जागाईत खळी घोटाळे तागाईत नाना सुरंग मिश्रित जाणून घ्यावे नाना देसीचे बरुआणावे घटी बारीक सरळे घ्यावे नाना रंगाचे आणावे नाना जिनसी नाना जिनसी ताक तोडणी नाना प्रकारे रेखाटणी चित्र विचित्र करणी सिसे लोळ्या हिंगुळ संग्रही असावे वाळले आळीते पाहून घ्यावे सोपे भिजवनी वाळवावे संग्रहमसीचे तगटी इति श्रया कराव्या बंदरी फळ्या घोटाव्या नाना चित्री चिताराव्या उंच चित्रे नाना गोप नाना बासने मेण कापडे सिंदूर वर्णे पेट्या कुलपे जपणे पुस्तका कारणे
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास पहिला।